श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। काल आपण 32व्या श्लोकापासून तर 39 श्लोकापर्यंत मजल मारली होती। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं, माऊलींनी अप्रतिम पद्धतीने सांख्य योगाला अत्यंत सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने करून सांगितलं, क्षत्रिय बहुत पुण्य की जे तै झुंज ऐसे हे लाहिजे। कितीतरी जन्मांचं पुण्य असेल तर क्षत्रियाला असं धर्मयुद्ध लाभते। जैसे मार्गे जाता आढळी जे चिंतामणीशी, चालता चालता एक ठेच लागावी जणू काही तो चिंतामणीच असावा। म्हणून हे युद्ध म्हणजे हे हा एक फार मोठी अपॉर्च्युनिटी, फार मोठा अवसर आलेला आहे। जर तू हे युद्ध करणार नाही तर काय होईल? असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष। तुला महादोष लागेल, तुझी कीर्ती जाईल, अपकीर्ती येईल, लोक अभिशाप देतील। ज्यांना तुझ्याबद्दल बहुमान वाटत होता ते तुझ्याबद्दल भलभलते बोलतील। आणि म्हणून स्वधर्मू हा सांडशील तरी पापा वरपडा होशील, म्हणून तू हा स्वधर्म सांडू नकोस। अशा प्रकारे सांख्य योगातील महत्वाचे दुवे, महत्वाचे सिद्धांत सांगत हळूहळू माऊलींनी अर्जुनाला म्हटलं की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे। हे युद्ध कर, त्याचा परिणाम काय होईल त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस। कधीच सुखामध्ये संतोष मानू नये आणि दुःखामध्ये विषाद मानू नये। इथपर्यंतचे हे सांख्यशास्त्राचे सिद्धांत होते। आणि त्यानंतर अभेद्य असा कर्मयोग तुला सांगतो असे देवानी अर्जुनाला म्हटले। आज या कर्मयोगाची जी महती आहे त्यावर 40व्या श्लोकापासून सुरुवात होत आहे। आजच्या भागाला सुरुवात करूया श्लोक 40 आणि त्यापुढे बघूया वेळेमर्यादाप्रमाणे जाऊ, नंतर थांबू। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नेहा विक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, याला संकट येत नाही, या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते। आता हा धर्म म्हणजे काय हे आपल्याला माऊली याच्यात फार उत्तम पद्धतीने सांगणार आहे। तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षू तो उरलासे जेत पूर्वा नुक्रम दिसे चोखाळत कर्माधारे राहाटिजे परी कर्म फळ न निरीक्षिजे जैसा मंत्र ज्ञून वधीजे भूतबाधा त्या परीजे सुबुद्धी आपुलाल्या निरवधी हा सताची उपाधी आकळू न शके जेथ न संचरे पुण्यपाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरी अशेषही नाशे संसार भय। या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, याला संकट येत नाही, या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून आपले रक्षण करते। त्याप्रमाणे ज्या कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले कर्म शुद्धपणाने चालू राहिलेले दिसून येते त्या कर्मयोगात इहलोकातील भोगांचा नाश तर होत नाहीच पण मोक्षाचीही प्राप्ती होते। आता ही फार महत्वाची आणि खूप खोल गोष्ट इथे माऊलींनी लिहिलेली आहे, सांगितलेली आहे। याचा विचार पुढच्या अध्यायात आपण अजून खोलवर करणार आहोत, त्यावेळी मी विस्ताराने याची चर्चा करेल। सध्या इथे दंश रूपाने कर्म सिद्धांत सांगितलेले आहे। कर्माच्या आधाराने वागावे पण त्या कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्याला भूताची बाधा होत नाही, आता हे कसं घडून येऊ शकतं? हे घडून यायला काही सोपं नाही आहे. अनेक जन्माची तपश्चर्या लागते तेव्हा याचा खरा अर्थ समजतो. कर्माच्या आधाराने वागावे पण कर्माच्या फळावर नजर ठेवू नये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की शक्य तरी आहे का, ह्या नुसत्या फिलॉसॉफीच्या गोष्टी आहे, पण मंडळी तसं नाही आहे. करून बघा, अनुभवून पहा, हे शक्य आहे. अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी एकदा पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे हा उपाधीत असूनही उपाधी त्याला बाधा करू शकत नाही. ज्या बुद्धीत पुण्य पापाची आणि ते कर्मफळ यांची प्रवेश होत नाही, जी सूक्ष्म आणि अतिनिश्चय झालेली अशी बुद्धी असते आणि जिला रज तम सत्व या गुणांचा विटाळ असतो, अर्जुना, ती बुद्धी पुण्याईच्या योगाने जर थोडीशी हृदयात प्रकट होईल तर संसाराचे सर्व भय नाहीसे होतील. खूप गंभीर गहन गोष्ट इथे सांगितलेली आहे की हे जे गुण आहेत त्या गुणाचाही काही संबंध नाही या बुद्धीशी. मग सात्विक कर्म घडलं का, राजसी कर्म घडलं का, तामसी कर्म घडलं का, कर्म घडत आहे ते आपोआप होत आहे. ते कर्म करणाराही मी नाही आणि त्या कर्माच्या फळावरही मी नाही, माझा अधिकार नाही. ही अशी बुद्धी थोडी जरी प्रकाशित झाली हृदयात तरी काम झाले असे समजा, असं माऊली इथे म्हणत आहे.
व्यवसायात्मिका बुद्धी रेके हक्कुरु नंदन बहुशा काहरंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम.
हे अर्जुना, इथे निश्चयात्मक म्हणजे ईश्वरनिष्ठ बुद्धी ही एकच आहे. बुद्धीचं एकच काम आहे ईश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवणे आणि निश्चयपूर्वक ठेवणे. याला व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात, प्रोफेशनल बुद्धी म्हणू आपण सध्याच्या काळात. प्रोफेशनल लोक जे असतात ते आपल्या प्रोफेशनवरच फोकस्ड असतात. तशी ही निश्चयात्मक बुद्धी, जे अनिश्चित आहेत त्यांना मात्र अनेक भेदांनी युक्त अशा अनंत बुद्धी असतात आणि म्हणूनच ते एका ठिकाणी फोकस करू शकत नाही. आजच्या तरुण पिढीला पण हेच सांगणं आहे यात, जर तुम्हाला फोकस करायचं असेल तर आपल्या बुद्धीला निश्चयात्मक बुद्धी करा, ईश्वरनिष्ठ बुद्धी करा. आपल्या कर्मामध्ये ईश्वराला पहा, जेणेकरून तुमची बुद्धी तिथे स्थिर होईल.
जैसी दीपकळी का धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणो नये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणिका सारिखा बहुवसू जैसा न जोडे परिसू कामृताचा लेशु दैवगुणे तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसा ईश्वरा वाचूनी काही जिये आणि कलाणी नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी एरी ते दुर्मती जे बहुधासे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणोणी तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही.
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत लहानशी असते पण ती मोठा प्रकाश पाडते, भुक्क असा अंधार असेल तर लहानसा दिवासुद्धा भरपूर उजळ देतो, अगदी त्याप्रमाणे ह्या सद्बुद्धीला लहान म्हणता येत नाही. म्हणजे ही सद्बुद्धी छोटीशी जरी चिंगारी जरी असेल तरीही लहान म्हणता येत नाही. अर्जुना, विचार करण्यात पटाईत असलेले लोक या बुद्धीची पुष्कळ प्रकारे इच्छा करतात, कारण एकंदर सृष्टीत ही सद्बुद्धी दुर्लभ आहे. कोणती बुद्धी? निश्चयात्मक ईश्वरनिष्ठ बुद्धी. ज्याप्रमाणे इतर वस्तू हव्या तितक्या मिळतात पण परीस तसा मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब मिळण्यास तसाच दैवयोग लागतो, अगदी त्याप्रमाणे परमात्मा हाच जिचे अंतिम ध्येय आहे ती सद्बुद्धी दुर्लभ आहे. गंगेला ज्याप्रमाणे समुद्रावाचून निखालस अन्य गती नाही, त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून अन्य आश्रयस्थिती नाही किंवा आश्रयस्थान नाही, तीच जगात फक्त एक सद्बुद्धी आहे असे पहा. देव तुला सद्बुद्धी देवो असं जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ हा आहे. सद्बुद्धी म्हणजे ईश्वरनिष्ठ बुद्धी, ईश्वरनिष्ठ बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी. देवदेव करून देवदेवदेव म्हणून करत बसून जमत नाही. बुद्धी म्हणजे तिथे फोकस करायचा, आपलं स्वधर्म काय, काम काय आहे. जर तुम्ही आय टीचे प्रोफेशनल असणार तर तुमचा हेतू काय आहे, एक सॉफ्टवेअर डेव्हलपर असणार तर तुमचा फोकस कुठे असायला पाहिजे, एक डॉक्टर असेल तर त्याचा फोकस कुठे असायला पाहिजे, तो जो फोकस आहे तीच निश्चयात्मक बुद्धी आहे, तोच तुमचा देव आहे. हीहून अन्य जी दुसरी बुद्धी असते तिला दुर्बुद्धी म्हणतात. अनेक ठिकाणी चंचलपणे बुद्धी नाचत असते तिला दुर्बुद्धी म्हणतात असं माऊली सांगत आहे. ती अनेक प्रकारे विकार पावते, कारण बुद्धीला फाटे फुटले की अनेक विकार निर्माण होतात, कारण बुद्धी नेहमी विषयांचे चिंतन करत असते. एका विषयावर एक एक विकार निर्माण होऊन एका बुद्धीचे 15 फाटे फुटले तर 15 विकार आणि 15 विषय निर्माण होतात. मग तुम्ही कसे काय फोकस करू शकणार आपल्या कामात. ती अनेक प्रकारे विकार पावते आणि ही अविचारी बुद्धी असते, आणि तेच तिच्या ठिकाणी नेहमी रममाण होतात. जे अविचारी पुरुष असतात तेच अशा ठिकाणी रममाण होतात. आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितके जास्त बुद्धीचे फाटे तितके जास्त कॉन्फ्लिक्ट. आपण एखादं काम करायला घेतो, एक प्रोफेशनल म्हणून, एक स्टुडंट म्हणून, एक ऑफिसर म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक गृहिणी म्हणून, आणि ते काम करत असताना लगेच दुसरं, तिसरं, चौथं अनेक प्रकारची कामं एक ना धड भाराभर चिंध्या, याच्याने फक्त कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होतात, द्वंद्व तयार होतो. द्वंद्व, हे करू का ते करू, हे बरं की ते बरं, आणि त्याच्यामुळे कुठंच काही निश्चय होत नाही, आणि म्हणून आपली बुद्धी निश्चयात्मक बुद्धी होत नाही. बुद्धी निश्चयात्मक होण्यासाठी अनंत जन्मांची तपश्चर्या पाठीशी असायला लागते. हा अभ्यास निरंतर आपण करावा हे अशक्य नाही आहे, हे घडू शकतं. माऊली म्हणतात, म्हणून हे पार्था त्यांना स्वर्ग, संसार व नरक हे प्राप्त होतात. कोणाला? अविचारी बुद्धी असणाऱ्यांना. पण त्यांना आत्मसुखाचे मुळीच दर्शन होऊ शकत नाही. आत्मसुखाचे दर्शन करायचे असेल तर पहिला पाया, पहिला सिद्धांत म्हणजे बुद्धीला निश्चयात्मक बुद्धी करणे, प्रोफेशनलिझम आपल्या मध्ये निर्माण करणे. आणि म्हणून बहुतेक जे प्रोफेशनल असतात ते क्रिकेटचे सचिन तेंडुलकर असू द्या, नाहीतर ते आइन्स्टाईन असू द्या, प्रत्येक क्षेत्रातले हाय लेवलचे जे प्रोफेशनल असतात ते अगदी फोकस्ड असतात. त्यांची बुद्धी निश्चयात्मक असते, त्यांच्या बुद्धीत कशाच प्रकारचे फाटे फुटे फुटलेले नसतात, कुठल्याच प्रकारचं द्वंद्व त्यांना शिवत नाही.
यामिमां पुष्पितां वाचं प्रबध्यन्त विपश्चिताः वेदवादरतः पार्थं नान्यदस्तीति वादिनः.
हे अर्जुना, वेदांच्या अर्थवादांमध्ये रत झालेले अविवेकी स्वर्ग सुख व त्याचे साधन जे कर्म याखेरीज दुसरे काही नाही असे म्हणणारे पुष्पयुक्त वृक्षाप्रमाणे मनोहर जी ही दिसते अशा वेदवाणीच्या आधाराने बोलतात. वेदाची ही जी ही पुष्पित रोचक वाणी आहे तिच्या आधाराने बोलतात. नुसतं संस्कृतातले मोठे मोठे श्लोक, सुंदर सुंदर व्याख्या हे करून जमत नाही. हे नुसते शब्द आहेत, ह्या शब्दांनी होत नाही. ती बुद्धी हृदयातून अंकुर फुटला पाहिजे तिचा, तेव्हा बुद्धी निश्चयात्मक होते. नाहीतर ह्या वेदाच्या वाणीचा उल्लेख करून, वेदांच्या श्लोकाचा उल्लेख करून अत्यंत पुष्पयुक्त वृक्षासारखे मनोहर आणि गोडगोड वाटणारे हे शब्द आहेत, त्या शब्दांचा खरोच काही अर्थ होत नाही.
वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरूनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादी कर्म किजे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. येथ हे वाचूनी काही आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते।
ते वेदवाणींच्या प्रमाण ते त्याला प्रमाण मानून त्याप्रमाणे बोलतात, अगदी पोपटासारखे गोडगोड बोलतात, केवळ कर्ममार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतात पण कर्मफळाचा लोभ त्यांना असतो। ते म्हणतात मृत्यूलोकी जन्मावे, यज्ञासारखे कर्म करावे आणि मनोहर अशा स्वर्ग सुखाचा उपभोग घ्यावा, या वाचून या लोकी दुसरे मुळीच सुख नाही असे ते दुर्बुद्धीचे लोक प्रतिपादित करतात। अर्जुना पहा याच्याने काय होईल।
कामात्मना स्वर्ग परा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोर्गैश्वर्यं गतिं प्रति।
विषय भोगाविषयी तत्पर आणि स्वर्गाच्या मागे लागणारे भोग आणि ऐश्वर यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये पुष्कळ कर्मे सांगितली आहे, ती जन्मरूप कर्मफल देणारी अशी वाणी बोलणारे लोक त्यांचं काय होते ते पाहूया।
देखे कामना अभिभूत होनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधिते निपूर्ण होनी धर्माते अनुष्ठिती।
पहा केवळ सुख उपभोगाकडे नजर देऊन व फळाशेने व्याप्त होऊन ते दुर्बुद्धीचे लोक कर्म आचरण करतात, म्हणजे कर्म आचरण करताना नुसतं त्या फळाकडे कर्माच्या फळाकडे त्यांचं लक्ष असते। अनेक प्रकारच्या कर्म अनुष्ठानाने विधित यत्किंचितही चूक होऊ न देता व अगदी दक्षतेने ते धर्माचरण कर्माचरण करतात। पण इतकं सुंदर कर्माचं आचरण करून सुद्धा लक्ष कुठे असते? कर्माच्या फळावर। मित्रांनो, आपणही आपण पाहतो की जे प्रोफेशनल प्लेयर्स असतात, तुम्ही कधी विचार केला प्रोफेशनल प्लेयर जे खेळत असतात क्रिकेट किंवा कोणताही खेळ खेळत असतात, तर त्यांचा विरोधक जितका चांगला खेळ खेळत असेल तर त्याला ते मनापासून ॲप्रिशिएट करतात, त्याला आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणतो। हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे कर्म किती उत्कटपणे किती चांगल्या हातवटीने करण्यात येत आहे त्याकडे लक्ष ठेवणे, कर्माच्या फळाकडे नाही। आपण हारू किंवा जिंकू, हारणे जिंकणे याच्यापासून आपल्याला सुखदुःख लागले आहे, आपण मनुष्य आहोत। पण खरे स्पोर्ट्समॅन किंवा खरे जे प्रोफेशनल्स असतात त्यांचं लक्ष त्या फळाकडे कधीच नसते। पुढे ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये एक श्लोक येईल, त्याचा गर्भितार्थ असा आहे, योग कर्मसु कौशलम, कर्म करण्याचं कौशल्य त्याला योग म्हणतात। योगाची खरी व्याख्या गीतेने केलेली खरी व्याख्या ही आहे, योग कर्मसु कौशलम। ते कौशल म्हणजे काय आहे, ती कुशलता कोणती, ती हातवटी कोणती, इथे माऊली सांगत आहे की आपल्या मनात यत्किंचितही मनात हा विचार आणायचा नाही फळाबद्दलचा, आणि पूर्णपणे 100% आपलं पूर्ण तन मन धन लावून आपलं कर्म करायचं आहे।
भोगेश्वर्य प्रसक्तानां तया प्रभूत चेतसां व्यवसायात्मिकः बुद्धि समाधौ न विधीयते।
त्या विषय आणि ऐश्वर यांच्या ठिकाणी आसक्त झालेल्या आणि त्या वाणीच्या योगाने ज्यांची विवेक बुद्धी झाकलेली आहे अशा पुरुषांच्या अंतकरणामध्ये आत्मतत्व विषयक बुद्धी उद्भवू शकत नाही। कोणाच्या? जे कर्मफळावर आसक्त झाले आहे, नुसतं तोंडाने गोडगोड बोलतात पण सगळं लक्ष ऐश्वर्याकडे लागलं आहे, त्यांना विवेक येऊ शकत नाही कारण विवेक तिथे झाकल्या गेलेला आहे, त्यांच्या बुद्धीत अविवेक फुललेला आहे।
परी एकची कुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरीती यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पुराच्या राशी की जे मग अग्नी लावणी दीजे कामिष्ठांनी संचर विजे काळकुट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोणी उलंडिला तैसा नासिती धर्मू निपजला हे तुकपणे। सायासे पुण्य अर्जिजे मग संसारूहा अपेक्षिजे परी नेणती ते काय किजे अप्राप्त देखे। जैसी रांधमणी रस सोयनिकी करुनिया मूले विकी तैसा भोगा साठी अवेगिकी धाडिती धर्मू। मनोणी हे पार्था दुर्बुद्धि देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे।
परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात, ती ही की स्वर्गाची इच्छा ते मनात बाळगतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा त्याला विसरतात। आता यज्ञ स्वर्ग या गोष्टी माऊलींनी परत परत लिहिल्या आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे मंडळी की ज्ञानेश्वरी शास्त्र हे 800 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि त्याच्याही पूर्वी ही वैष्णवनाथ संप्रदायाची परंपरा हे खूप आधीपासून चालत आलेली आहे आणि म्हणून त्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी यज्ञ असायचा, प्रत्येक समस्येचं निदान यज्ञातून यायचं। म्हणून म्हणत आहे की यज्ञ कर्म फक्त स्वर्गाची इच्छा बाळगून लोक करतात। ज्याप्रमाणे कापुराची एक रास तयार करावी आणि तिला आग लावून द्यावी किंवा गोडधोड पदार्थ तयार करावे आणि त्यात विष घालावे किंवा दैवयोगाने मिळालेला अमृताचा एक घडा त्याला लाथ मारून उलटा करून द्यावा, पालथा करावा। त्याप्रमाणे फळाची अभिलाषा धरून ते हातून घडलेला धर्म विनाकारण फुकट घालवितात। मोठ्या आयासांनी पुण्य जोडावे आणि मग संसाराची अपेक्षा का ठेवावी। पण पहा, सद्बुद्धी ज्यास प्राप्त नाही अशा त्या अज्ञानी लोकांना हे समजत नाही, त्याचं काय करणार आता। ज्याप्रमाणे एखाद्या सुग्रण स्त्रीने उत्तम पकवाने करून ती केवळ द्रव्याच्या लोभाने विकून टाकावी, अगदी त्याप्रमाणे हे अविचारी लोक सुख उपभोगाच्या आशेने हातचा धर्म दवडतात। म्हणून अर्जुना, वेदांच्या अर्थवादामध्ये मग्न झालेल्या त्या लोकांच्या मनात पूर्णपणे ही दुर्बुद्धी वास करीत असते हे लक्षात ठेव।
त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्तो निर्योगक्षेमात्मवान।
हे अर्जुना, वेद त्रिगुणांचे प्रतिपादन करणारे आहेत। तू त्रिगुणातीत द्वंद्वरहित नित्यसत्वगुण संपन्न योगक्षेमाची काळजी न करणारा आणि आत्मनिष्ठ असा हो।
तिन्ही गुणावृत हे वेद जाणे निभ्रांत, म्हणोनी उपनिषदादी समस्त सात्विकते। येर रजतमात्मक जथ निरुपिजे कर्मादिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा। म्हणोनी तू जाण हे सुख दुःखासीच कारण, एथ झणे अंतकरण रिगोदेसी। तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंभजणी।
हा श्लोकही खूप महत्वाचा आहे आणि यावरचं निरूपण पण फार उत्तम आहे। तू असे निःसंशय समज की वेद हे सत्व रज व तम या तीन गुणांनी व्याप्त आहेत, म्हणून त्यापैकी उपनिषदादी जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत। कारण उपनिषदे हे वेदाचे सर्वोच्च शिखर आहेत आणि तिथे सत्वगुणांनी भरलेलं सगळं वर्णन केलेलं आहे। आणि अर्जुना, केवळ स्वर्ग सूचक अशा कर्मादिकांचे ज्यात निरूपण केलेले आहे ते बाकीचे वेदांचे भाग रज आणि तम या गुणांनी युक्त आहे, म्हणून हे केवळ सुख दुःखाला कारण होणारे आहेत असे तू लक्षात ठेव। व त्यांच्या ठिकाणी कदाचित तुझे मन जाईल तर जाऊ देऊ नकोस। तू तिन्ही गुण टाकून दे, रज आणि सत्वच टाकून दे असं नाही, रज आणि तमस टाकून दे असं नाही, तू सत्वही टाकून दे, तू तिन्ही गुण टाकून दे। महत्वाची गोष्ट सांगतात, मी आणि माझे पण धरू नकोस। मी माझे, मी आणि माझे यातच सगळं गुरफटलेलं आहे। तुम्ही आम्ही सर्व आपणही यातच गुरफटून पडलेलं आहे, मी आणि माझे। या व्यतिरिक्त आपण तिसऱ्यांसाठी काही करायला तयारच नाही. म्हणून मी व माझे पण धरू नकोस, पण अंतकरणात फक्त एका आत्मसुखाचा विसर पडू देऊ नकोस. बाकी काही कर राजा, पण आत्मसुखाचा विसर अजिबात पडू देऊ नकोस. वेळेची मर्यादा झाली म्हणून आज आपण इथे थांबू. आज आपण 45व्या श्लोकापर्यंत आलो आहे दुसऱ्या अध्यायाच्या. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.